रोमकरांस पत्र अध्याय 4. तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणावे? अब्राहाम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते, तरी देवासमोर नसते. शास्त्र काय सांगते?
अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले.
आता मजुरांची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानगी अशी नाही. पण कर्म न करिता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. याप्रमाणे ज्या मनुष्याकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व मोजितो त्याचा धन्यवाद दावीदही करतो तो असा,
ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या मनुष्याच्या हिशेबी प्रभू पापाचा दोष लावित नाही तो धन्य.
हे आशीर्वचन सुनती लोकास किंवा बेसुनती लोकासही आहे. विश्वास हा अब्राहमाकडे नीतिमत्व असा गणला होता असे आपण म्हणतो. तो कसा गणला गेला? तो सुनती असताना किंवा बेसुनती असताना? सुनती असताना नव्हे तर बेसुनती असताना. आणि बेसुनती असताना त्याच्या असलेल्या विश्वासावरून जे नीतिमत्व, त्याचा शिक्का अशी सुनताही खूण त्याला मिळाली, यासाठी की जे बेसुंती लोक असता विश्वास ठेवितात त्या सर्वांचा त्यानं बाप व्हावे, म्हणजे त्यांच्याकडेही नीतिमत्व मोजले जावे. त्याने सुनती लोकांचा बाप व्हावे, पण जे सुनती त्यांचा केवळ नाही तर आपला बाप अब्राहम बेसुंती असता त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून चालणाऱ्यांचाही व्हावे, कारण तू जगाचा वारीस होशील. हे वचन अब्राहमाला व त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासावरून जे नीतिमत्व त्याच्याद्वारे होते. नियमशास्त्रावलंबी जर वारीस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि देववचनही व्यर्थ झाले आहे. नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, कारण की जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. या कारणास्तव ते कृपेचे असावे म्हणून विश्वासाने झाले, यासाठी की ते वचन अवघ्या संततीला म्हणजे नियमशास्त्रावलंबी इस्मालाही केवळ नाही तर जो अब्राहम आपल्या सर्वांचा बाप त्याच्या विश्वासाच्या अवलंबी इस्मालाही निश्चित व्हावे. याविषयी असा शास्त्रलेख आहे,
मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे.
ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेल्यास जिवंत करीतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरिला, यासाठी की असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे.
तशी तुझी संतती होईल.
आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आपण दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता, म्हणून
ते त्याचकडे नीतिमत्व असे मोजण्यात आले.
ते त्याचकडे मोजण्यात आले हे केवळ त्याचसाठी लिहिले असे नाही, तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यासाठीही लिहिले आहे.